हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, ख्रिस्ताकडे वाटचाल हे जे पुस्तक सिस्टर एलेन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे, त्यामधला 13वा धडा आहे प्रभूमध्ये आनंद करणे, आणि याचविषयी आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि आजचा धडा उघडूयात, आणि आज परमेश्वर आपल्यासोबत कसा बोलणार आहे त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करूयात. देवाच्या मुलांना ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून बोलावले जाते. ते प्रभूचा चांगुलपणा, त्याची दया दाखवतात. जसे येशूने आपल्याला पित्याचे खरे चरित्र प्रकट केले आहे, त्याचप्रमाणे आपण ख्रिस्ताला अशा जगासमोर प्रकट केले पाहिजे ज्याला त्याचे कोमल दयापूर्ण प्रेम माहीत नाही. जसा तू मला जगात पाठवलेस, येशू म्हणाला, मीही त्यांना जगात पाठवले आहे. मी त्यांच्यात आणि तू माझ्यात, जेणेकरून जगाला कळेल की तू मला पाठवले आहेस. योहानकृत शुभवर्तमानाचा 17वा अध्याय 18-23 वचन. प्रेषित पाऊल येशूच्या शिष्यांना म्हणतो, तुम्ही ख्रिस्ताचे पत्र असल्याचे स्पष्ट घोषित केले आहे, सर्व माणसांना ज्ञात व वाचलेले. दुसरे करिंथियाचा 3रा अध्याय आणि 3रे वचन. त्याच्या प्रत्येक मुलांमध्ये येशू जगाला एक पत्र पाठवतो. जर तुम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असाल तर तो तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, गावात, रस्त्यावर, तुम्ही जेथे राहता तेथे पत्र पाठवतो. येशू तुमच्यामध्ये राहून त्याच्याशी परिचित नसलेल्या लोकांच्या हृदयाशी बोलण्याची इच्छा करतो. कदाचित तो बायबल वाचत नसतील किंवा त्यांच्याशी बोलणारा आवाज त्यांना ऐकू येत नसेल. त्यांना देवाचे प्रेम त्याच्या कृतीतून दिसत नाही. परंतु जर तुम्ही येशूचे खरे प्रतिनिधी असाल तर कदाचित तुमच्याद्वारे त्यांना त्यांच्या चांगुलपणाबद्दल काहीतरी समजले जाईल आणि त्यांच्यावर प्रेम आणि सेवा करण्यास ते जिंकले जातील. ख्रिश्चनांना स्वर्गाच्या मार्गावर प्रकाशवाहक म्हणून तयार केले आहे. त्यांनी ख्रिस्ताकडून त्याच्यावर चमकणारा प्रकाश जगाला प्रतिबिंबित करायचा आहे. त्यांचे जीवन आणि चारित्र्य असे असले पाहिजे की त्यांच्याद्वारे इतरांना ख्रिस्ताची आणि त्याच्या सेवेची योग्य कल्पना मिळेल. जर आपण ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत असू तर आपण त्याची सेवा आकर्षक बनू जसे ती खरोखर आहे. जे ख्रिश्चन त्याच्या आत्म्यासाठी निराशा आणि दुःख गोळा करतात आणि कुरकुर करतात आणि तक्रार करतात, ते इतरांना देवाचे आणि ख्रिश्चन जीवनाचे खोटे प्रतिनिधित्व करत आहेत. ते अशी धारणा देतात की देव आपल्या मुलांना आनंदी ठेवण्यास संतुष्ट नाही, आणि त्यांच्यामध्ये ते आपल्या स्वर्गीय पित्याविरुद्ध खोटी साक्ष देतात. जेव्हा तो देवाच्या मुलांना अविश्वास आणि निराशेकडे नेतो तेव्हा सैतान आनंदी असतो. आपल्यावर अथवा आपल्याला देवावर अविश्वास ठेवताना आपल्याला वाचवण्याच्या त्याच्या इच्छेवर आणि सामर्थ्यावर शंका घेतल्याने त्यांना आनंद होतो. प्रभू त्याच्या वचनाद्वारे आपले नुकसान करेल असे आपल्याला वाटते त्याला आवडेल. करुणा आणि दया नसलेल्या प्रभूचे प्रतिनिधित्व करणे हे सैतानाचे काम आहे. तो त्याच्या संदर्भात सत्य चुकीचा मांडतो. तो देव संबंधाच्या खोट्या कल्पनांना आणि कल्पनांनी भरलेला असतो, आणि आपल्या स्वर्गीय पित्याच्या बाबतीत रस्त्यावर लक्ष ठेवण्याऐवजी आपण देखील आपले मन सैतानाच्या चुकीच्या वर्णनावर केंद्रित करतो आणि त्याच्यावर अविश्वास ठेवून आणि त्याच्याविरुद्ध कुरकुर करून देवाचा अपमान करतो. सैतान नेहमीच धार्मिक जीवन अंधकारमय बनवण्याचा प्रयत्न करतो. तो कष्टदायक आणि कठीण दिसावी अशी त्याची इच्छा आहे. आणि जेव्हा ख्रिश्चन त्याच्या स्वतःच्या जीवनात धर्माचा हा दृष्टिकोन मांडतो तेव्हा तो त्याच्या अविश्वासाने सैतानाच्या खोटेपणाला दुजोरा देतो. बरेच लोक जीवनाच्या मार्गावर चालत असताना त्यांच्या चुका आणि अपयश आणि निराशेवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यांचे अंतकरण दुःख आणि निराशेने भरलेले असते. मी युरोपमध्ये असताना एका बहिणीने जी हे करत होती आणि जी खूप दुःखात होती, तिने मला पत्र लिहून प्रोत्साहनासाठी काही शब्द विचारले. मी तिचे पत्र वाचल्यानंतर मला स्वप्न पडले की मी एका बागेत आहे आणि जो त्याचा मालक आहे असे दिसते. बाग मला त्या वाटेवरून चालवत होती. मी फुलं गोळा करत होते आणि त्यांच्या सुगंधांचा आस्वाद घेत होते. तेव्हा माझ्या शेजारी चालत असलेल्या या बहिणीने माझे लक्ष तिच्या मार्गात अडथळे आणणाऱ्या काही कुरूप झाडपुळांकडे आणि झुडपांकडे वळवले. तिथे ती शोक करत होती आणि वाटेवर चालत नव्हती आणि मार्गदर्शनाच्या मागे चालत नव्हती, तर काटेरी झाडांमधून चालत होती. अरे, तिने शोक केला. ही सुंदर बाग काट्यांनी खराब झाली आहे, ही खेदाची गोष्ट नाही का? मला मार्गदर्शक म्हणाला, काटे सोडून द्या, कारण ते फक्त तुलाच घायाळ करतील. गुलाब, लिली आणि गुलाबी गोळा करात. तुमच्या अनुभवात काही तेजस्वी ठिपके आहेत का? देवाच्या आत्म्याला प्रतिसाद म्हणून तुमचे हृदय आनंदाने धडकत असताना तुम्हाला काही मौल्यवान ऋतू आले नाहीत का? जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनानुभवाच्या अध्यायामध्ये मागे ओढून पाहता तेव्हा तुम्हाला काही आनंददायी पाने सापडत नाहीत का? देवाची वचने सुवासिक फुलासारखी तुमच्या वाटेवर प्रत्येक हाताने उगवत नाही का? त्याचे सौंदर्य आणि गोडवा तुम्ही तुमचे हृदय आनंदाने भरून देणार नाही का? काटेरी झुडूप आणि काटेरी झाडे तुम्हाला फक्त जखम करतील आणि दुःखी करतील. आणि जर तुम्ही फक्त ह्याच गोष्टी जमवल्या आणि इतरांसमोर मांडल्या तर तुम्ही स्वतः देवाच्या चांगुलपणाला तुच्छ लेखून तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जीवनाच्या मार्गावर चालण्यापासून रोखत नाही का? भूतकाळातील सर्व अप्रिय स्मृती एकत्र करणे शहाणपणाचे नाही. त्यातील अधर्म आणि निराशा यावर बोलणे आणि आपण निराश होईपर्यंत शोक करणे. एक निराश आत्मा अंधाराने भरलेला असतो. तो स्वतःच्या आत्म्यापासून देवाचा प्रकाश बंद करतो आणि इतरांच्या मार्गावर सावली टाकतो. देवाने आम्हाला सादर केलेल्या चमकदार चित्रांसाठी धन्यवाद. आपण त्याच्या प्रेमाची धन्य आश्वासने एकत्रित करूयात, जेणेकरून आपण त्यांच्यावर सतत लक्ष ठेवू शकू. देवाचा पुत्र आपल्या पित्याचे सिंहासन सोडतो, त्याच्या देवत्वाला मानवतेने परिधान करतो, जेणेकरून त्याने सैतानाच्या सामर्थ्यापासून मनुष्याची सुटका करावी. आपल्यासाठी त्याचा विजय, मनुष्यासाठी स्वर्ग उघडणे, मानवी दृष्टीला परिस्थितीत कक्ष प्रकट करणे, ही जेथे देवता आणि त्याचे गौरव प्रकट करते. ज्या विध्वंसाच्या गर्दीत पापाने ते बुडवले होते त्या पतित शर्यतीतून वर आले आणि अनंत देवाशी पुन्हा जोडले गेले आणि आपल्या उद्धारकर्त्यावर विश्वास ठेवून दैवी परीक्षेचा सामना केला. ख्रिस्ताच्या धार्मिकतेचा पोशाख धारण केला आणि त्याच्या सिंहासनावर उंच केले. ही अशी चित्रे आहेत ज्याचा देव आपल्याला विचार करायला लावतो. जेव्हा आपण देवाच्या प्रेमावर शंका घेतो आणि त्याच्या वचनावर अविश्वास ठेवतो तेव्हा आपण त्याचा अनादर करतो आणि त्याच्या पवित्र आत्म्याला दुःख देतो. आईला कसं वाटेल जर तिची मुलं सतत तिच्याबद्दल तक्रार करत असतील? मी त्यांना नीट समजवत नसली तरी जेव्हा तिचे संपूर्ण आयुष्य त्याच्या आवडीनिवडी पुढे ठेवण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत असेल, समजा त्यांनी तिच्या प्रेमावर संशय घ्यावा, ते तिचे हृदय तोडेल. कोणत्याही पालकाला आपल्या मुलाकडून अशी वागणूक कशी वाटेल? आणि जेव्हा आपण त्यांच्यावर प्रेमावर अविश्वास ठेवतो तेव्हा आपला स्वर्गीय पिता आपल्याला कसा मानू शकतो, ज्यामुळे आपल्याला जीवन मिळाले म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. प्रेषित लिहितो, ज्याने स्वतःच्या पुत्राला सोडले नाही तर आपल्या सर्वांसाठी त्याला सोपवले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही मुक्तपणे कसे देणार नाही? रोमकरास पत्र याचा 8:32 आणि तरीही किती जण त्याच्या कृतीतून शब्दात नाही तर म्हणत आहेत, परमेश्वर करतो तो माझ्यासाठी याचा अर्थ नाही, कदाचित तो इतरांवर प्रेम करतो पण तो माझ्यावर प्रेम करत नाही. हे सर्व आपल्यालाच आत्म्याचे नुकसान करत आहे, कारण तुम्ही उंचावलेल्या संशयाचा प्रत्येक शब्द सैतानाच्या मोहांना आमंत्रण देत आहे. हे तुमच्यामध्ये संशयाची वृत्ती आणि प्रवृत्ती मजबूत करत आहे आणि सेवा करणाऱ्या देवदूतांना तुमच्याकडून दुःख होत आहे. जेव्हा सैतान तुम्हाला मोहात पाडतो तेव्हा शंका आणि अंधारांचा शब्द घेऊ नका. जर तुम्ही त्याच्या सूचनांचे दरवाजे उघडण्याचे निवडले तर तुमचे मन अविश्वासाने आणि बंडखोर प्रश्नांनी भरून जाईल. तुम्ही तुमच्या भावना बोलून दाखवल्यास तुम्ही व्यक्त केलेली प्रत्येक शंका केवळ तुमच्यावरच प्रतिक्रिया देत नाही, तर ते एक बीज आहे जे अंकुरते आणि इतरांच्या जीवनात फळ देते. आणि तुमच्या शब्दाच्या प्रभावाचा प्रतिकार करणे कदाचित अशक्य आहे. तुम्ही प्रलोभनाच्या ऋतूतून आणि सैतानाच्या पाशातून सावरण्यात सक्षम असाल, परंतु तुमच्या प्रभावाने फसलेल्या इतरांना तुम्ही सुचविल्या अविश्वासातून सुटू शकणार नाही. आध्यात्मिक बळ आणि जीवन देणाऱ्या गोष्टीच आपण बोलणे किती महत्वाचे आहे. देवदूत ऐकत आहेत की आपण आपल्या स्वर्गीय स्वामीबद्दल जगाला कोणत्या प्रकारचे अहवाल देत आहात. तुमचे भाषण पित्यासमोर तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी जिवंत असलेल्या त्याच्याशी असू द्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मित्राला हात धरता तेव्हा तुमच्या ओठावर आणि हृदयात देवाची स्तुती होऊ द्या. हे त्याचे विचार येशूकडे आकर्षित करेल. सर्वांच्या चाचण्या आहेत. दुःख सहन करणे कठीण आहे. मोहांचा प्रतिकार करणे कठीण आहे. तुमचा त्रास तुमच्या सहप्राण्यांना सांगू नका, तर प्रार्थनेत सर्व काही देवाकडे न्या. शंका किंवा निराशेचा एकही शब्द उच्चारू नये असा नियम बनवा. उजळ करण्यासाठी आपण बरेच काही करू. इतरांचे जीवन आणि त्यांच्या प्रयत्नांना बळकट करा आशा आणि पवित्र आनंदाच्या शब्दांनी. असे अनेक शूर जीव आहेत जे प्रलोभनाने त्रस्त आहेत. ते स्वतःची आणि वाईट शक्तीच्या संघर्षात जवळजवळ बेहोश होण्यास तयार आहेत. अशा व्यक्तीला त्याच्या कठोर संघर्षात परावृत्त करू नका. धाडसी आशादायक शब्दांनी त्याला आनंदित करा, जे त्याला त्याच्या मार्गावर जाण्यात उपयुक्त करतील. अशा प्रकारे ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्यातून चमकू शकेल. आपल्यापैकी कोणीही स्वतःसाठी जगत नाही. रोमकरास पत्र याचा 14:7 आपल्या बेशुद्ध भावनेने आणि प्रभावाने इतरांना प्रोत्साहन आणि बळ मिळू शकते किंवा ते निराश केले जाऊ शकतात आणि ख्रिस्त आणि सत्यापासून दूर जाऊ शकतात. ख्रिस्ताच्या जीवनाची आणि चारित्र्याची चुकीची कल्पना असणारे बरेच लोक आहेत. त्यांना वाटते की ते उबदार आणि सूर्यप्रकाशापासून रहित आहेत. ते कठोर आणि आनंदहीन होतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये संपूर्ण धार्मिक अनुभव या अंधुक दृश्यांनी रंगलेला दिसतो. असे अनेकदा म्हटले जाते की येशू रडला, परंतु तो कधी हसत होता हे माहिती नव्हते. आपला तारणहार खरोखर दुःखाचा माणूस होता आणि दुःखाशी परिचित होता, कारण त्याने माणसाच्या सर्व दुःखाबद्दल आपले हृदय उघडले. परंतु जरी त्याचे जीवन आत्मनकाराचे होते आणि वेदना आणि काळजीचे सावलीत होते, तरीही त्याचा आत्मा चिरडला गेला नाही. त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि पुनरावृत्तीची विभक्ती नव्हती, परंतु नेहमीच शांतता होती. त्याचे हृदय जीवनाचा झरा होता आणि तो जेथे गेला तेथे त्याने विश्रांती आणि शांती आनंद आणि आनंद घेतला. आमचा तारणहार अत्यंत गंभीर आणि तीव्रतेने मनापासून होता, परंतु कधीही उदास किंवा उदास नव्हता. जे त्याचे अनुकरण करतात त्यांचे जीवन उत्कंठ हेतूने परिपूर्ण असेल. त्यांना वैयक्तिक जबाबदारीची खोल जाणीव असेल आणि तो आनंदाचा प्रकाश कधीच विझवणार नाही. तो प्रसन्नतेला आवर घालणार नाही किंवा सूर्यप्रकाश हसत चेहरा ढळकावत नाही. ख्रिस्त सेवा करण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आला आहे. जेव्हा त्याने प्रेम हृदयावर राज्य करते तेव्हा आपण त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करूयात. ते अशासाठी की आम्हाला त्याची गरज आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो, परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि चांगले करा, म्हणून तू त्या भूमीत राहशील आणि तुला खरोखरच खायला मिळेल. स्तोत्रसंहिता याचा 37 आणि 3 प्रभूवर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवसाला त्याचे ओझे काळजी आणि गोंधळ असतात आणि जेव्हा आपण भेटतो तेव्हा आपण आपल्या अडचणी आणि परीक्षांबद्दल बोलण्यास किती तयार असतो. उधार घेतलेले अनेक संकटे घुसळतात. इतकी भीती असते की चिंता व्यक्त केली जाते की आपल्याला दया आली नाही. प्रेमळ तारणहार आपल्या सर्व विनंत्या ऐकण्यास तयार आहेत आणि प्रत्येक गरजेच्या वेळी मदतीसाठी तयार आहे. आणि त्याची इच्छा हीच आहे की अशा प्रकारे आपण अविश्वासी राहणे योग्य आहे का आपण कृतज्ञ आणि अविश्वासू असू व्हावेत का? येशू आपला मित्र आहे. सर्व स्वर्गाला आपल्याला कल्याणात रस आहे. आपण दैनंदिन जीवनातील गोंधळ आणि चिंतांना मन अस्वस्थ होऊ देऊ नये आणि कपाळावर ढग येऊ देऊ नये. जर आपण असे केले तर आपल्याला नेहमीच त्रासदायक आणि त्रास देण्यासारखे काहीतरी असेल. आपण असा विलक्षण विचार करू नये जो आपल्याला फक्त त्रास देतो आणि त्रासच देतो, परंतु परीक्षा सहन करण्यास मदत करत नाहीत. आणि परीक्षा मदत करण्यासाठी कोण करतं तर देवाच्या लोकांना काळजीने तोलून टाकावे ही देवाची इच्छा नाही, पण आपला प्रभू आपल्याला फसवत नाही हे आपल्याला माहिती नाही. तो म्हणतो, भिऊ नको, तुझ्या मार्गात कोणतेही धोके नाही. त्याला माहिती आहे की जेथे तेथे परीक्षा आणि धोके आहेत आणि तो आपल्याशी स्पष्टपणे वागतो. तो त्याच्या लोकांना पाप आणि दुष्ट जगापासून बाहेर काढण्याचा प्रस्ताव देत नाही, परंतु तो त्यांना कधीही न चुकवणारा निर्देश करतो. आश्रय त्याच्या शिष्यांसाठी आणि प्रार्थना अशी आहे आणि म्हणून त्याने आमच्यासाठी मध्यस्थी केलेली आहे आणि आमच्यासाठी त्याने प्रार्थना केलेली आहे. आणि तो म्हणतो, सरतेशेवटी त्याने म्हटलेलं आहे की जेव्हा तो गौरवशाली येईल तेव्हा त्याचा गौरवशाली वारसा लक्षात घेता माणूस आपल्या आत्म्याच्या बदल्यात काय देईल. मते कुशुभोर्तमन्याचा 16 अध्याय 26 वचन आणि सर्वोत्कृष्ट आहे की देव आणि देवदूत पवित्रतेच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हावत. ज्याची सुटका करण्यात आली आहे हा आनंद पवित्र विजयाच्या गाण्यामध्ये व्यक्त केला जातो. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करून आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आज आमच्याशी बोललेला आहे आणि तू आम्हाला सूचित केलेलं आहे की प्रभूमध्ये आनंद कसा करावा. जरी आमची दुःख आहे, जरी आमच्या वेदना आहेत, परंतु यावरती मलम तू आहेस आणि तू आम्हाला विकत घेतलेला आहेस. तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
काही गोसे झाले शरीराचे झाले काय करू. अगणित पापे काही गोसे झाले शरीराचे झाले काय करू. जपत पयाचा बहु यत्न केले दुनिया खाले बहुतानी. जप तप यात्रा बहु यत्न केले दुनिया खाले बहुतानी. पातकाच्या राशी उंचल्या काशी पातकांच्या राशी उंचल्या काशी. बाप माया शांती देई
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.